श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। कैलासवासी गोविंद रघुनाथ दाभोलकर कृत श्री साई सच्चरित अथ श्री साई सच्चरित प्रारंभ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। प्रथम कार्यारंभ स्थिति भावि निर्विघ्न परिसमाप्ति इष्ट देवता अनुग्रह प्राप्ति शिष्ट करिति मंगले सिद्धि प्रयोजन अभिवंदन सकलांसे। प्रथम वंदो गणपति वक्रतुंड हेरंब मूर्ति चतुर्दश विद्यांसा अधिपति मंगलाकृति गज मुख पोटी चतुर्दश भुवन मणौनी गा तुज लंबोदर मणती परशु सते जधरिसी हस्ती विघ्नोचित्यर्थ भक्तांचा। हे विघ्न विघातो पशमना गणनाथा गजानना प्रसाद पूर्ण करी मद्वचना साष्टांग वंदना करितो मी। तू भक्तांचा साह्यकारी विघ्ने रुळती तुझा तो डरी तू सन्मुख पाहसी जरी दरिद्र दूरी पळेल। तू भवार्णवाची पोत अज्ञान तिथि सहित पाहे उल्लसित मज कड़े। जय जयाजी मूष कवहना विघ्न कानन निकृंतना गिरिजानंदना मंगल वदना अभिवंदना करितो मी। लाधो अविघ्न परिसमाप्ति म्हणोनिहेची शिष्टाचार युक्ति इष्ट देवता नमस्कृति मंगल प्राप्त्यर्थ आदरिली। हा साईच गजानन गणपति हा साईच घेऊनी परशु हाती करोनी विघ्न विच्छेत्ते निज व्युत्पत्ति विकट भग्न रदन हा विघ्न कानन विच्छेदक। हे सर्व ವಾಹಿನೀ ಶುಭ್ರವಸ್ತ್ರಿ ಕೃಪಾಕರೀ ಮಜವರಿ ಹೀ ವಾಗ್ದೇವತಾ ಜಗನ್ಮಾತಾ ನಸತಾಯೇಚಿ ಪ್ರಸನ್ನತಾ ಚಢೇಲ ಕಾಯ ಸಾರಸ್ವತ ಹಾತಾ ಲಿಹವೇಲ ಗಾಥಾ ಕಾಯ ಮಜ ಜಗಜ್ಜನನೀ ಗೀವೇದ ಮಾತಾ ವಿದ್ಯಾ ವಿಭವ ಗುಣಸರಿತಾ ಸಾಯಿ ಸಮರ್ಥ ಚರಿತಾಮೃತಾ ಪಾಜೋತ್ತಮಸ್ತಾ ಮಜ ಕರವೀ ಸಾಯಿಸ ಭಗವತಿ ಸರಸ್ವತಿ ಓಂಕಾರ ವೀಣಾ ಘೇವು ನಿಹಾತಿ ನಿಜ ಚರಿತ್ರ ಸ್ವಯೇಚಿ ಗಾತಿ ಉತ್ಥಾರ ಸ್ಥಿತಿ ಭಕ್ತಾಂಚ ಉತ್ಪತ್ತಿ ಸ್ಥಿತಿ ಸಂಹಾರ ಕರ ರಜಸತ್ವತಮ ಗುಣಾಕಾರ ಬ್ರಹ್ಮಾ ವಿಷ್ಣು ಆಣಿ ಶಂಕರ ನಮಸ್ಕಾರ ತಯಾಸಿ ಹೇ ಸಾಯಿನಾಥ ಸ್ವಪ್ರಕಾಶ ಆಮ್ಹಾ ತುಮೀಚ ಗಣಾಧೀಶ ಸಾವಿತ್ರೀಶ ಕಿಂ ಮರಮೇಶ ಅಥವಾ ಉಮೇಶ ತುಮೀಚ ತುಮೀಚ ಆಮ್ಹಾ ತೆ ಸದ್ಗುರು ತುಮೀಚ ಭವನ ದೀಸೆ ತಾರು ಆಮ್ಹೀ ಭಕ್ತ ತ್ಯಾತಿಲ ಉತಾರು ಪೈಲ ಪಾರು ದಾವಿಜೆ ಕಾಹೀ ತರೀ ಅಸಲ ಶಿವಾಯ ಪೂರ್ವಜನ್ಮಿತೆ ಸುಕೃತೋಪಾಯ ಕೇವಿ ಜೋಡತಿಲ ಹೇ ಪಾಯ ಐಸಾ ಠಾಯ ಆಮಾತೆ ನಮನ ಹರತಾ ಸಕಳಾಂಚಾ ಪರಶುರಾಮೆ ಸಮುದ್ರ ಹಟವಿಲಾ ತೇಣೆ ಜೋ ನೂತನ ಭೂಭಾಗ ನಿರ್ಮಿಲಾ ಪ್ರಾಂತ ಕೋಕಣ ಅಭಿಧಾನ ಜಯಾಲಾ ತೇಥ ಪ್ರಕಟಲಾ ನಾರಾಯಣ ಜೇಣೆ ಜೀವಾಸಿ ನಿಯಾಮಕ ಪಣೆ ಅಂತರ ಕಟಾಕ್ಷೆ ಸಂರಕ್ಷಣೆ ತಯಾಚಾ ಪ್ರೇರಣೆ ಆಧೀನಮೀ ತೈಸೇಚಿ ಭಾರ್ಗವೆ ಯಜ್ಞ ಸಾಂಗತೆಸಿ ಗೌಡದೇಶೀಯ ಜಾ ಮಹಾಮುನಿಸಿ ಆಣಿಲೆ ತ್ಯಾ ಮೂಳ ಪುರುಷಾಸಿ ಅತ್ಯಾದರೇಸಿ ನಮನ ಹೇ ಶಾಕಲ ಪೂರ್ವಜ ಆದ್ಯ ಗೌಡ ದ್ವಿಜ ಜಾತಿ ಪುಢತಿ ಒಂದು ಧರಾಮರ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪರ ಬ್ರಹ್ಮಾವತಾರ ಮಗಯಾಜ್ಞವಲ್ಕ್ಯಾದಿ ಯೋಗೀಶ್ವರ ಭೃಗು ಪರಾಶರ ನಾರದ ವೇದವ್ಯಾಸ ಪಾರಾಶರ ಸನಕ ಸನಂದನ ಸನತ್ಕುಮಾರ ಶುಕ ಶೌನಕ ಸೂತ್ರಕಾರ ವಿಶ್ವಾಮಿತ್ರ ವಸಿಷ್ಠ ವಾಲ್ಮೀಕ ವಾಮದೇವ ಜೈಮಿನಿ ವೈಶಂಪಾಯನ ಆದಿಕರುಣಿ ನವಯೋಗೀಂದ್ರಾದಿಕ ಮುನಿ ತಯಾ ಚರಣಿ ಏಕನಾಥ ಸ್ವಾಮೀ
प्रसवेजी ब्रह्मांडाय या
संवेद्या सर्वातीता अनाद्यनंता तुझ नमो प्रणाम तू ते सर्वोत्तमा नित्यानंदा पूर्ण कामा स्वप्रकाशा मंगल धामा आत्मा रामा गुरुवर्या करुजाता तुझे स्तवन वेद श्रुति ही धरती मौन तेथे माझे कोण ज्ञान तुझ आकलन कराया जय जय सद्गुरु करुणागारा जय जय गोदा तीर विहारा जय जय ब्रह्मेश रमावरा दत्तावतारा तुझ नमो ब्रह्मासी जे ब्रह्मपण ते गुरुवंडावे पंच प्राण अनन्य शरण रिघावे करावे मस्तके अभिवंदन तैसेची हस्ताही चरण संवाहन नयनी पाहत असावे वदन घ्राणे अवघ्राणन तीर्थांसे श्रवणे साई गुण श्रवण मने साई मूर्तीचे ध्यान चित्ते अखंड साई चिंतन संसार बंधन तुटेल तन मन धन सर्व भावे सद्गुरु पायी समर्पावे अखंड आयुष्य वेचावे गुरु सेवे लागुनी गुरु नाम आणि गुरु सहवास गुरु कृपा आणि गुरु चरण पायस गुरु मंत्र आणि गुरु गृहवास महत् प्रयास प्राप्ती प्रचंड शक्तीया पोटी अनन्य भक्ती घेतली कसवटी भक्तांसी मोक्ष द्वार वंटी नेतील लोटी तन कळता गुरु संगती गंगा जळ क्षाळीते मळ करीते निर्मळ मना समदू जे काय चंचळ करीते निश्चळ चरणी आमुचे वेद शास्त्र पुराण श्री सद्गुरु चरण सेवन आम्हा योग याग तपसाधन लोटांगण गुरु पायी श्री सद्गुरु नाम पवित्र हेची आमुचे वेद शास्त्र साई समर्थ आमुचा मंत्र यंत्र तंत्र ही ते एक ब्रह्म सत्य हे निज प्रतीति जगन मिथ्या हे नित्य जागृति ऐसी ही परम प्राप्ति ची स्थिति साई अर्पिति निज भक्ता परमात्म सुख परमात्म प्राप्ति ब्रह्मानंद स्वरूप स्थिति इत्यादि शब्द जाळाची गुंती आनंद वृत्ति पाहिजे जयासी बाणली ही एक वृत्ति सदा सर्वदा ही एक स्थिति सुख शांति समाधान चित परम प्राप्ति तीहिच साई आनंद वृत्ति चिखाण असलिया भक्त भा
शक्ती उपजवी भक्ती
ಪರಿರಾಹು ನಿಸಂಸಾರ ನಿವೃತ್ತಿ ಆನಂದ ವೃತ್ತಿ ಸೇದೆ ನಾನಾ ಪ್ರಕಾರಿ ನಾನಾ ಮತಿ ಭಕ್ತಿ ಸೆ ಪ್ರಕಾರ ಬಹುತ ಕಥಿತಿ ಸಂಕ್ಷೇಪೆತಯಾಂಚಿ ಲಕ್ಷಣ ಸ್ಥಿತಿ ಯಥಾ ನಿಗುತಿ ಕಥೀನ ಸ್ವಸ್ವರೂಪಾನುಸಂಧಾನ ಹೇ ಏಕ ಭಕ್ತಿ ಸೆ ಮುಖ್ಯ ಲಕ್ಷಣ ಮಣತಿ ವೇದ ಶಾಸ್ತ್ರ ವ್ಯುತ್ಪನ್ನ ಜ್ಞಾನ ಸಂಪನ್ನ ಆಚಾರ್ಯ ಪೂಜಾದಿಕಿ ಪ್ರೇಮ ವ್ಯಕ್ತಿ ಅರ್ಚನ ಭಕ್ತಿ ಚಿ ಹೇ ರೀತಿ ಐಷಿ ಪಾರಾಶರ ವ್ಯಾಸೋಕ್ತಿ ಭಕ್ತಿ ಮಣತೀತಿ ಏಕ ಗುರು ಪ್ರೀತ್ಯರ್ಥ ಉಪವನ ಪಾರಿಜಾತಾದಿ ಪುಷ್ಪಾವಚಯ ಜಣ ಗೋಮಯ ಸಡಾ ಸಂಮಾರ್ಜನ ಗುರುವಂಗಣ ಝಾಳಾವೇ ಪ್ರಥಮ ಸ್ನಾನ ಸಂಧ್ಯಾ ಕರಣೆ ಗುರುದೇವಾರ್ಥ ಗಂಧ ಉಗಾಳಣೆ ಪಂಚಾಮೃತ ಸ್ನಾನ ಗಾಲಣೆ ಧೂಪ ದೀಪಾರ್ಚನೆ ಸೀ ತದುಪರಿ ಭಕ್ತಿ ಹೇ ಬಹುದಳತಾ ಅತಿ ವಿಸ್ಮಯತಾ ಉದೇಲಿ ಆದಿ ಕಥಿತೋತಿ ಕಥಾ ಶ್ರವಣ ಕರಾವಿ ಸ್ವಸ್ಥ ಚಿತ್ತಾ ತ್ಯಾತುನಿ ಉದ್ಭವ ಯಾ ಸಾಹಿ ಚರಿತಾ ಝಾಲಾ ಕೇ ಉತಾ ಮಗ ಪರಿಸಾ ಉತ್ತಮ ಶ್ಲೋಕ ಗುಣಾನುವಾದ ತಯಾಚಾ ಪ್ರೇಮ ಕಥಾ ಸಂವಾದ ಕರಿತಾ ಹೋಯಿಲ ಚಿತ್ತ ಶುದ್ಧ ಬುದ್ಧಿ ವಿಶದ ಹೋಯಿಲ ಪುಣ್ಯ ಶ್ಲೋಕ ಗುಣಾನುವರ್ಣನ ತತ್ಕಥಾ ತಲ್ಲೀಲಾಶ್ರವಣ ಏಣೇ ಭಗವತ್ ಪರಿತೋಷಣ ಕ್ಲೇಶ ನಿವಾರಣ ತ್ರಿತಾಪ ಅಧಿಭೂತಾದಿತಾಪ ನಿರ್ವಿಣ್ಣ ಆತ್ಮಹಿತ್ತೇಚ್ಛು ಆತ್ಮ ಪ್ರವಣ ಆವಡಿತಯಾಂಸೆ ಧರಿತಿ ಚರಣ ಅನುಭವ ಸಂಪನ್ನ ಮಗಹೋತಿ ಅಸೋಹಾತಾ ದತ್ತ ಚಿತ್ ಭಾಜೀ ಪರಿಸಾ ಗೋಡ ವೃತ್ತಾಂತ ವಾಟೆಲ ಬಾಬಾಂಸೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಬಹುತ ಕೃಪಾವಂತತ್ವ ಪಾಹುನಿ ಏಕೆ ದಿವಶೀ ಸಕಾಳಿ ಜಾಣ ಬಾಬಾ ಕರೋನಿ ದಂತ ಧಾವನ ಸಾರೋನಿ ಮುಖ ಪ್ರಕ್ಷಾಳನ ಮಾಂಡು
ಬಾಬಾ
यक्ष भैक्ष वृत्ति तेया पिठा से काय करिति पाया तर्किति मनात नाही बाईल नाही लेक बाबा तो एकुलते एक घरदार न संसार देख कशास कणिक एवढी एक म्हणे बाबा परम कृपाळ आम्हा प्रीत्यर्थ तयांचा खेळ आताही कणिक निखळ देतील सकळ आम्हा ते करतील आता चार भाग एक एकीचा एक एक विभाग ऐसे मनात मांडे देख त्या सकळी भाजती बाबांचे खेळ बाबांसी ठावे कोणी न तयांचा अंत पावे परिबायांचे मनाचे उठावे लोभे लुटावे बाबांना पीठ पसरले गोधूम सरले जाते भिंती सिटे कुठेविले सुपात बायांनी पीठ भरिले नेऊ आदरिले घरो घर तेथ पर्यंत बाबा काही चकार शब्द वदले नाही भाग करिता चार चौघी वदती पाही मग कैसे सळल्या काय कुठे नेता बापाचा माल घेऊन जाता जा शिवेवरी नेऊन आता पीठ तत्वता टाका ते आल्या रांडा फुकट खाऊ लुटाया मज धाव धावू गहू माझे काय कर जाऊ पीठ नेऊ पाहता बाया मनी बहु चुरमुरल्या लोभा पायी फजित पावल्या आपापसात कुजबुजू लागल्या तत्काळ गेल्या शिवेवरी आरंभ बाबांचा कोणाही नकळ कारण प्रथमत काहीही नाकळ धीर धरिता परिणामी फळे कौतुक आगळे बाबांचे पुढे मग म्यालो कापुसिले हे का बाबांनी पैसे केले रोगराई संपूर्ण घालविले जनवदले ऐसे नी गोधूम नाही ती महामारी भरडावया जात्यात वैरी तो मग भरडा शिवेवरी उपरा उपरी टाकवी पीठ टाकिले ओढ्या काठी तेथून रोगासी लागली ओहटी दुर्दिन गेले उठा उठी हे हातोटी बाबांचे गावात होती मरीची साथ करिता कले प्रबंध लिहावा शीर सागरा या व्यालहरी प्रेम उत्तम बळले कैसे अंतरी वटले गावीती पोट भरी कथा माधुरी बाबांची हे माड साईना थासी शरण संपले ते मंगलाचरण संपले आप्तेष्ट संत नमन सद्गुरु वंदन अखंड पुढील अध्यायी ग्रंथ प्रयोजन अधिकारी अनुबंध दर्शन यथामति करी न कथन श्रोता स्वस्थ मन परिसिजे तैसेची श्रोत्या वक्त्यांचे निजहित ऐसे हे श्री साई सच्चरित रचिता हा कोण हे माड पंत होईल स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते मंगलाचरणं नाम प्रथमोध्यायः संपूर्णः श्री सद्गुरु साई नाथार्पणमस्तु शुभम भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।